यहेस्केल अध्याय 3। तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, जो ग्रंथ तुला प्राप्त झाला आहे तो ग्रंथ तू खाऊन टाक आणि जा इस्रायलाच्या घराण्याशी बोल। म्हणून तेव्हा मी आपले तोंड उघडले व त्याने मला तो ग्रंथ खाऊ घातला। तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, मी तुला दिलेल्या ग्रंथपटाने आपले पोट भरून टाक। मग मी ते खाल्ले आणि ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड वाटले। तेव्हा तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, इस्रायलाच्या घराण्याकडे जा आणि माझे शब्द त्यांना सांग। अपरिचित वाणी आणि कठोर भाषेच्या लोकाजवळ मी तुला पाठवणार नाही, परंतु इस्रायलाच्या घराण्याकडे मी तुला पाठवतो। मोठी राष्ट्रे अपरिचित कठीण भाषाचे, ज्यांची भाषा समजत नाही, त्यांच्याकडे पाठवत नाही। जर मी तुला त्यांच्याकडे पाठवले तर ते तुझे ऐकतील, परंतु इस्रायलाचे घराणे तुझे ऐकण्याची इच्छा दाखवणार नाही। ते माझेही ऐकण्याची इच्छा दाखवत नाहीत। म्हणून इस्रायलाचे सर्व घराणे हट्टी कपाळाचे आणि कठीण मनाचे आहेत। पहा, मी तुझा चेहरा त्यांच्या हट्टी चेहऱ्यासारखा, त्यांच्या कठोर कपाळासारखे तुझे कपाळ केले आहे। तुझे कपाळ मी हिऱ्यासारखे कठोर केले आहे। त्यांना भयभीत होऊ नको किंवा निराश होऊ नको, कारण ते पहिल्यापासून फितूर आहेत। तेव्हा तो मला म्हणाला, मानवाच्या मुला, जे काही मी तुला बजावले आहे ते आपल्या मनात साठवून घे आणि आपल्या कानांनी त्यांचे ऐक। मग गुलामाकडे तुझ्या लोकांजवळ जा आणि त्यांच्याशी बोल, ते ऐको किंवा न ऐको, परमेश्वर देव असे सांगतो, देवाच्या आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या मागे भूकंपासारखा मोठा आवाज ऐकला। तो म्हणाला, त्याच्या स्थानातून परमेश्वर देवाचे गौरव धन्य आहे। एकमेकांना स्पर्श करणाऱ्या जिवंत प्राण्यांचा आवाज त्यानंतर मी ऐकला व त्याच्याबरोबर चाकांचा आवाज व मोठ्या भूकंपाचा आवाज होत होता। देवाच्या आत्म्याने मला उंच केले व वर नेले आणि माझ्या आत्म्यात कडवटपण घेऊन आलो। परमेश्वर देवाचा हात सामर्थ्याने माझ्यावर आला। तेल हबीब या ठिकाणी मी गुलामाकडे गेलो, जे खबर ओढ्याच्या शेजारी राहत होते, आणि मी तेथे 7 दिवस राहिलो आणि चकित होऊन व्यापून गेलो। मग 7व्या दिवसानंतर परमेश्वर देवाचे वचन मला मिळाले आणि म्हणाले, मानवाच्या मुला, मी तुला इस्रायलाच्या घराण्यावर पहारा देण्यासाठी नेमलेले आहे। म्हणून माझ्या तोंडचा शब्द ऐकून घे व त्यांना सावध कर। तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यांना बजावले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगव्या म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाहीस, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याचा रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईल। परंतु जर दुष्टाला त्याच्या मार्गापासून सावध केले आणि तो आपल्या दुष्ट मार्गापासून किंवा कामापासून मागे वळला नाही, तर तो त्याच्या पापात मरेल, मग त्याचा जाप तुझ्याकडे विचारला जाणार नाही। जर देवभिरू व्यक्ती आपल्या देवाच्या भयापासून व कार्यापासून अधम वागेल, तर मी त्याच्यापुढे अडखळण ठेवेल आणि तो मरेल। जर तू त्यास सावध केले नाही, तो त्याच्या पापात मरेल आणि त्यांनी केलेले धार्मिक काम आठवले जाणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाब मी तुला विचारेन। परंतु जर तू देवभिरू मनुष्यास पाप करण्यापासून सावध करशील, तो निश्चित वाचेल आणि त्याचा जाब तुला विचारला जाणार नाही। मग परमेश्वर देवाचा हात माझ्यावर आला आणि तो मला म्हणाला, उठ आणि दरीत जा, तेथे मी तुझ्याशी बोलेन। मी उठलो आणि दरीत खवार नदीजवळ गेलो। परमेश्वर देवाचे गौरव तेथे प्रकाशात होते। तेथे मी उपडा पडलो। देवाच्या आत्म्याने येऊन मला तेव्हा माझ्या पायावर उभे केले आणि माझ्याशी बोलला व म्हणाला, जा आणि स्वतःला आपल्या घरात बंद करून ठेव। आता मानवाच्या मुला, ते तुला दोरणी बांधतील, म्हणून त्यांच्यामध्ये तू बाहेर जाऊ शकणार नाही। तुझी जीभ टाळूला चिटकेल असे मी करेन आणि तू मुका होशील त्यांना धमकावू शकणार नाहीस, कारण ते फितूर घराणे आहे। पण जेव्हा मी तुझ्याशी बोलेन तेव्हा तुझे तोंड मी उघडीन व परमेश्वर देव असे म्हणतो, त्यांना सांग, ज्याला ऐकायचे असेल त्याने ऐकावे, ज्याला ऐकायचे नसेल त्याने ऐकू नये, कारण ते फितूर घराणे आहे।